नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पिता, तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही स्वतःला नम्र करीत आहोत, तुझ्या समक्ष येत आहोत प्रभू, कारण तू आदर मान सन्मान ह्याकरिता योग्य असा परमेश्वर आहेस. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. आम्ही ह्या जगात रिकाम्या हातांनी आलेलो आहोत, रिकाम्या हातांनीच ह्या जगातून आम्ही जाणार आहोत. परंतु प्रभू, तू जाणतोस की आम्ही पैसा कमवण्यासाठी, संपत्ती साठवण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करतो. किती आम्ही दुसऱ्यांना लुटतो, किती लोकांना आम्ही फसवतो. तुला आमच्या जीवनातील सर्व गोष्टी ठाऊक आहेत, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही. म्हणून प्रभू, आज अशा सर्व गोष्टींकरिता आम्ही पश्चाताप करीत आहोत, तुझ्याजवळ क्षमा मागत आहोत. तू आमच्यावर कृपादृष्टी कर, आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. पवित्र असं जीवन जगण्याकरिता तू आमची मदत कर प्रभू. आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत ते वचन समजण्याकरिता तू आम्हाला बुद्धी दे, ज्ञान दे, आमचं मार्गदर्शन कर. हे वचन तू आम्हाला समजावून सांग, तू आम्हाला शिकेव प्रभू. आमची बुद्धी तुला ठाऊक आहे, आमचे अज्ञान तुला ठाऊक आहे, म्हणून प्रभू तू आम्हाला ज्ञान पुरेऊ. तूच आमचं मार्गदर्शन कर. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांच्या शरीरातील सर्व विकार तू दूर कर. जे आज अनाथ आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत, ज्या विधवा आहेत, त्या सर्वांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. प्रत्येकाचा तू वाली आहेस, प्रत्येकाची तू काळजी घे प्रभू. आजच्या ह्या वेळेवर तू आशीर्वाद पाठव आणि आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नहुमच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि पहिल्या अध्यायाच्या 7 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो 7 वचनात की नहुम सांगतो परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. जे त्याचवर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो. जे त्याचवर भाव ठेवितात त्यास तो ओळखितो. त्याला तुमचे नाव नोंदण्याकरिता कॉम्प्युटरची गरज नाही. खरे पाहता त्याने तुम्हाला स्वतःच्या हृदयावर लिहून ठेवले आहे. त्याने तुमचे नाव स्वतःच्या तळहातावर लिहिलेले आहे. तो तुम्हाला जाणतो. जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो चांगल्या प्रकारे ओळखतो. आता आपण 8 वचन वाचूया. नहुमचे पुस्तक पहिला अध्याय 8 वचन. तो महापुराने निनवेच्या स्थानांचा न्यायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावेल. परमेश्वर अशुऱ्यांचा नाश करून त्यांना उद्ध्वस्त करणार होता. ह्या ठिकाणी महापुराने हा शब्द वापरण्यात आलेला आहे. हे अशा नदीचे चित्र मांडते जी पुराने ओथंबून वाहत आहे. आपल्या सोबतच्या किनाऱ्या लगतच्या सर्वांचा ती नाश करीत आहे. असा विश्वास आहे की हे बॅबिलोनच्या सैन्याला दर्शविते ज्याने निनवेला जिंकले. ग्रीक इतिहासकार स्टेसियास, जो ख्रिस्तपूर्व 5 शतकात होऊन गेला, त्याने लिहिले की बॅबिलोनचे सैन्य निनवेवर आक्रमण करून त्याला ताब्यात घेऊ शकले, कारण तैग्रीस नदीला अचानक पूर आला आणि तिने शहराचे पाणी जेथून बाहेर काढित असत त्या दरवाजांना आणि महालाच्या पायव्यांना वाहून नेले. ह्या ठिकाणी तो म्हणतो की तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावील. हे वचन माझ्या मनात स्थायी शिक्षेच्या जागेविषयी प्रश्न निर्माण करते. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात अग्नीपेक्षा हरवलेल्यांसाठी जो अंधकार आहे त्याविषयी अधिक लिहिण्यात आलेले आहे. ह्या ठिकाणी अंधकाराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रभू येशूने सुद्धा असे वाक्य मत्तेकृष वर्तमान 8 आणि 12 वचनात वापरले. मत्तेकृष वर्तमान 8 आणि 12 वचन सांगते, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. तसेच मत्तेकृष वर्तमान 22 आणि 13 वचन सांगतं, तेव्हा राजाने चाकरास सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. श्रोतनो, खरोखरचा अग्नी शरीराला हानी पोहोचवतो परंतु आत्म्याला कधीच नाही. परंतु विवेकाचा अग्नी जो ख्रिस्ताला नाकारून ज्या गोष्टी त्याने करायला हव्या होत्या त्या न करून जे भयंकर कृत्य एक मानव करतो त्याविषयी अचानक जागरूक करतो. अनंत काळासाठी हरवलेल्यांसाठी असलेल्या अंधाराची कल्पना आपण करा. आपण कोठे जात आहात हे मुळीच पाहू न शकणाऱ्या स्थितीविषयी विचार करा. माझ्यासाठी अंधार अग्नीपेक्षा नरकाचे अधिक चांगले आणि भीतीदायक वर्णन आहे. हा विचार कदाचित आपणाकरिता नवीन असेल, परंतु मी आपणाला विनंती करीन की आपण देवाच्या वचनातून ह्या गोष्टी पहा. खरोखर श्रोत्यानो, ज्या अंधाराचे वर्णन परमेश्वराच्या वचनात करण्यात आलेले आहे, जो अंधार नरकातला अंधकार आहे, तो खरोखर फार भयानक आहे. तो अग्निपेक्षाही भयंकर आहे. आता आपण निनवेचा नाश करून देवाचे शुभवर्तमान सांगण्याचा परमेश्वराचा निर्णय पाहणार आहोत. नववचन आम्हाला सांगतं, नहूमचे पुस्तक 1 9 वचन, परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? तो पुरापुरा अंत करील, विपत्ती दुसऱ्याने येणे नकोच. परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? नहूम हा प्रश्न सरळ अशुरी आक्रमण करणाऱ्यांना विचारित आहे. तो म्हणतो की तो पुरापुरा अंत करील, म्हणजे अशुरी शक्ती पूर्णपणे नाश होईल. यशयाचे पुस्तक 37 ह्यामध्ये जो ऐतिहासिक वृत्तांत देण्यात आलेला आहे, तेथे ह्याची पूर्ती झालेली आहे आणि ती वाचल्यानंतर आपणाला ह्याविषयी समजायला सोपे जाईल. तो म्हणतो की विपत्ती दुसऱ्याने येणे नकोच. दुसऱ्या शब्दात निनवेला दुसरी संधी मिळणार नाही. त्यांना शेवटली संधी मिळाली होती. त्यांनी ती अदृश्य सीमा गाठली आणि मला ती कुठे आहे माहीत नाही, परंतु ती कुठेतरी आहे आणि देवाचा नकार करून आपण तिला आपल्या जीवनामध्ये ओलांडू शकता. ह्याचा अर्थ असा नाही श्रोत्यानो की देवाची कृपा त्यावेळी आपणापर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु एकदा ती अदृश्य सीमा ओलांडल्यानंतर आपण देवाच्या कृपेपर्यंत पोहोचू शकत नाही. पुढे 10 वचन पहा, ते गुंतागुंत झालेल्या काटेऱ्यासारखे असले, ते द्राक्षरसाने मस्त झालेल्याप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील. बहुधा हे अशुरी सैन्याचे चित्र आहे, जे इतके एकवटून चालत असत की ते गुंतागुंत झालेल्या काटेऱ्यांसारखे दिसत होते, ज्यांना तोडणे कुठल्याही सैन्याला अशक्य होते. वचन आम्हाला सांगतं की ते द्राक्षरसाने मस्त झालेल्या प्रमाणे असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील. अर्थातच देव त्यांचा पूर्णपणे नाश करेल. ह्याची पूर्ती यशयाचे पुस्तक 37:36 वचनांमध्ये नोंदलेली आहे. यशयाचे पुस्तक 37:36 वचने, मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अशुरी गोटातल्या 185,000 लोकांस मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात, तो सर्व प्रेतेस प्रेते. याप्रमाणे अशुराचा राजा सन्नेरीब तळ उठून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. आज श्रोत्यानो, मी विशेषत तरुण लोकांना हे म्हणेल की जेव्हा आपण तरुण आहात तेव्हाच ख्रिस्तासाठी निर्णय घ्या व तल्लख तीक्ष्ण बुद्धी प्राप्त करा. तुम्ही विचारवंत गोष्टींमध्ये रममान होऊ शकता किंवा मादक पदार्थ दारू ह्यामध्ये रममान होऊ शकता, परंतु नहूम म्हणतो की असा एक दिवस येईल की तुम्ही दारुड्यासारखे अडखळाल. जर आपण दारुड्यासारखे अडखळाल तर आपण निर्णय घेऊ शकणार नाही. मी दारू प्यालेल्या लोकांशी बोलणे पसंत करीत नाही, कारण श्रोत्यांनो जेव्हा ते नशेत असतात तेव्हा ते नाही तर दारू बोलते. काही लोक असे फार शांत प्रवृत्तीचे असतात, परंतु दारू पिऊन इतके बोलतात की जे त्यांनी बोलायला नको ते पण ते बोलून जातात. मी आपणाला सांगू इच्छिते की निनवेतील लोक अशा ठिकाणी पोहोचले होते जेथे ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते. दुसऱ्या लहान संदेष्टांसोबत नहुम सुद्धा देवाच्या शासनाची तत्व प्रणाली आणि तो व्यक्तीला आणि राष्ट्राला कशा प्रकारे हाताळतो, कोणती पद्धती वापरतो ह्याविषयी सांगतो. नहुम सुद्धा जो मुद्दा मांडणार आहे तो मग आपण विश्वास करा किंवा नका करू, तुम्हाला तो समजो वा ना समजो, परंतु परमेश्वर न्यायी, परमेश्वर चांगला आहे. जेव्हा तो राष्ट्रांचा आणि व्यक्तींचा न्याय करतो तेव्हा तो आपला न्याय प्रकट करतो, तो आपले चांगुल पण प्रकट करतो. परमेश्वर अद्याप प्रेमी परमेश्वर आहे, तो हरवलेल्यांवर प्रेम करतो. प्रेषित योहान म्हणतो त्याप्रमाणे योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनात, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. श्रोत्यानो मानव जात हरवलेली आहे कारण मानव पापी आहे. जे लोक तारले आहेत त्यांनी ख्रिस्ताच्या द्वारे तारण प्राप्त केलेले आहे कारण त्यांनी तारणाच्या कार्यक्रमाला स्वीकारलेले आहे, जो तारणाचा कार्यक्रम परमेश्वराने दिलेला आहे. परमेश्वर ह्या पृथ्वीवरील कुठल्याही व्यक्तीला ते आमंत्रण देतो आणि जे ते आमंत्रण स्वीकारतात ह्या आमंत्रणाला प्रत्युत्तर देतात. जे आमंत्रण स्वीकारून ख्रिस्ताकडे वळतात आणि जे वळत आहेत वळणार आहेत त्यांच्याकरिता त्याने ते तारण उपलब्ध केलेले आहे. रेडिओवरील देवाच्या वचनाचे प्रसारण मला वाटतं हे आमंत्रण ज्यांच्यापर्यंत अद्यापही देवाचे वचन पोहोचलेले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे. आता आम्हाला दिसतं की परमेश्वर निनवेचा न्याय करणार आहे आणि तसे करण्यात तो योग्यतेच करीत आहे, कारण तो न्यायी आहे आणि नीतिमान आहे, तो कधीच चूक करीत नाही. परंतु श्रोत्यांनो आम्हाला दिसतं की परमेश्वर प्रेम सुद्धा आहे, त्याचा न्याय खरे पाहता त्याच्या प्रेमाची एक कृती आहे आणि ह्याची कल्पना करणे आमच्यासाठी फार अशक्य आहे, परंतु हे खरे आहे. 11वं वचन पहा, परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यातून निघाला आहे. नहुम म्हणतो आता यहुदाच्या विरुद्ध एक शत्रू उभा राहिला आहे, तो येत आहे. तो शत्रू अश्शूरी त्याच्या राजधानी निनवेसह येत आहे. मला वाटतं नवीन सुधारणा एकदम घडून आणण्याचा विरोध करणाऱ्या पवित्र शास्त्र अभ्यासकांमध्ये सुद्धा एकमत आहे की जो आक्रमण करणारा दुष्ट संकल्प करणारा अनिष्ट योजणारा आहे, जो शत्रू ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो सन्हेरीब आहे, जो अश्शूरचा राजा होता. सन्हेरीब द्वारा केलेल्या आक्रमणाचा उल्लेख पवित्र शास्त्रात 3 वेळा करण्यात आलेला आहे. राजाचे दुसरे पुस्तक 18वा आणि 19वा अध्याय, इतिहासाचे दुसरे पुस्तक 32वा अध्याय आणि यशयाचे पुस्तक 36 आणि 37 अध्याय. पुन्हा एकदा ऐका, राजाचे दुसरे पुस्तक 18 आणि 19 अध्याय, इतिहासाचे दुसरे पुस्तक 32वा अध्याय, यशयाचे पुस्तक 36 आणि 37 अध्याय. श्रोत्यांनो जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट 3 सांगतो तेव्हा आम्हाला त्या गोष्टीवर विचार करण्याकरिता थांबायचे आहे, पाहायचे आहे आणि ऐकायचे आहे. जेव्हा तो एखादी गोष्ट 1 सांगतो तेव्हा ते पुरे असते. जेव्हा तो 2 सांगतो कधीकधी तो म्हणतो की मी खचित खचित तुम्हाला सांगतो, तेव्हा ती गोष्ट अधिक महत्वाची असते. परंतु जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट 3 सांगतो तेव्हा आपण समजून घ्यावे की ती गोष्ट सर्वात महत्वाची आहे. नहुम आता ह्या दुष्ट संकल्प करणाऱ्याविषयी जो एरुश्लेम विरुद्ध चालून येत आहे त्याच्याविषयी सांगत आहे. आम्ही ऐतिहासिक वृत्तांतात वाचतो की सन्हेरीबने रबशकला अश्शूरीच्या मोठ्या सैन्यासह एरुश्लेम विरुद्ध पाठविले. रक्षकने हिजकियाला, जो यहुदाचा राजा होता, धमकी दिली आणि त्यामुळे हिजकिया अतिशय घाबरला. मला वाटतं हिजकिया त्या काळात रात्री झोपला सुद्धा नसेल, भीतीमुळे त्याला झोप सुद्धा लागली नसेल. तरी सुद्धा आम्हाला दिसतं की हिजकिया मंदिरात गेला आणि त्याने देवाला हाक मारली, त्याने देवाचा धावा केला आणि येशया संदेष्टाने संदेश आणला की रक्षक या नगरापर्यंत येणार नाही, यावर एकही बाण सोडणार नाही, त्याऐवजी त्याला आपला तळ उठून माघारी जावे लागेल. कारण मिस्रच्या विरोधात आशुर्यांनी जो तळ दिला होता त्यामध्ये सनेरीबला त्याच्या अधिक सैन्याची गरज होती. नंतर देवाने स्वतः आशुर्यांच्या सैन्याचा निपात केला. यहुदा आशुर्यांना अतिशय घाबरत असे कारण त्या काळात त्यांनी इस्रायलच्या उत्तरी राज्याला ताब्यात घेतले आणि त्यांना बंदिवासात टाकले. त्यांनी त्यांच्याशी फार क्रूरपणे व्यवहार केला. बारावं वचन आम्हाला पुढे सांगतं, परमेश्वर म्हणतो ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होतील. मी तुला पिडिले पण आता पुढे पिडणार नाही. श्रोत्यानो, हे फार ठळक आणि स्पष्ट असे वचन आहे. ह्या ठिकाणी जो मुद्दा आहे तो आम्ही सोडू नये. वचन आम्हाला सांगतं की ते मजबूत आणि असंख्य असले तरी. मला हे समजत नाही, परमेश्वर ह्या ठिकाणी काय म्हणत आहे. न्यू स्कॉफिल्ड रेफरन्स बायबलच्या प्रकाशकांनी ह्या वचनाविषयी जी टिप्पणी दिली आहे ती पुराण वस्तू संशोधकांनी पवित्र शास्त्रातील अनेक गोष्टी कशा दृढ केल्या किंवा त्यांची पुष्टी कशी केली ह्याविषयी सांगते. अन्यथा श्रोत्यांनो, ह्या गोष्टी आम्हाला माहीत झाल्या नसत्या किंवा ह्या समजल्या सुद्धा नसत्या. ह्या देवाच्या वचनाची अचूकता दर्शवितात. न्यू स्कॉफिल्ड रेफरन्स बायबलची 12व्या वचनाची टिप्पणी अशा प्रकारे आहे, पुराण काळातील निनवेच्या उत्खननात सापडलेल्या अवशेषात जे 612 इ.स.पूर्वपासून पुरल्या गेले होते, पुरातन आशुर्यांच्या काळातील हजारो कोरीव लिखित पाट्या सापडल्यात, ज्यापैकी बऱ्याच पाट्यांवर आशुर्यांची कायदेशीर सूत्रे लिहिलेली होती. शोध लावल्यानंतर हे सिद्ध झाले की कर्तव्य पूर्ण करण्याकरिता अनेक जबाबदाऱ्या पार पडण्याकरिता त्यांच्यामध्ये संघटितपणा होता. नहुम सांगतो की परमेश्वर ह्या आशुर्यांच्या सूत्राला आशुर्यांशी बोलण्याकरिता वापरित आहे. तो परिणाम स्वरूपी म्हणतो की जरी तुझे संपूर्ण राष्ट्र एक संघ होऊन माझा विरोध करण्याकरिता येईल तरी मी तुझ्यावर जय प्राप्त करेन. मनुष्यतेने आपण पाहू शकता की देवाने आशुर्यांच्या कायदेशीर सूत्रांना तो जे म्हणू इच्छित होता ते प्रगट करण्याकरिता वापरले. तो आशुर्यांविषयी बोलत होता आणि तो काय म्हणत आहे हे त्यांनी समजावे अशी त्याची इच्छा होती. आज पुराण वस्तू संशोधकांनी जो शोध लावला आहे त्याच्या प्रकाशात जेव्हा आम्ही ह्या वचनाला पाहतो तेव्हा आम्हाला कळते की परमेश्वर असे काही म्हणतो जे आशुर्यांसाठी अर्थपूर्ण होते, जरी ते आज आमच्यासाठी अर्थपूर्ण वाटत नाही. जेव्हा इब्री अभ्यासक नंतर आले तेव्हा ह्याचा अर्थ काय आहे हे त्यांना सुद्धा माहीत नव्हते, परंतु त्यांनी इंग्रजीत त्याचे शब्दशः भाषांतर केले कारण त्यांचा पवित्र शास्त्राच्या शाब्दिक आणि सर्वांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रेरणेवर विश्वास होता. ह्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. ह्यामुळेच आज जे आधुनिक भाषांतर होत आहेत त्यांना मी सहजासहजी मंजुरी देत नाही. ते भाषांतर नाही, कारण ज्यांनी ते केलेले आहे त्यांचा पवित्र शास्त्र बायबल हे देवाचे वचन आहे ह्यावर विश्वास नव्हता. दुसरे लोक जरी त्यांचा विश्वास आहे की पवित्र शास्त्र देवाचे पवित्र वचन आहे तरी ते त्याला आधुनिक मानव समजू शकेल अशा प्रकारे अशा भाषेत मांडू इच्छित होते. मी ह्या पद्धतीशी सहमत नाही. मला फार आनंद वाटतो की द लिव्हिंग बायबल त्याला भिन्न शब्दात केलेला अनुवाद म्हणते. त्यात आपणाला शब्दशः भाषांतर सापडत नाही. श्रोत्यांनो, नहुमच्या पुस्तकातील हा भाग प्रकट करतो की जरी आपणाला पवित्र शास्त्रातील काही गोष्टी समजणार नाहीत तरी परमेश्वर म्हणतो तुम्ही त्याला असे स्वीकारा जणू मी ते तुम्हाला दिले आहे आणि एक दिवस तुम्हाला कळेल की त्याचा अर्थ काय आहे. अर्थातच जेव्हा आपण त्याचा अभ्यास कराल व ते समजण्याकरिता कठीण परिश्रम कराल तेव्हा आपणाला ते कळेल. समस्या ही आहे श्रोत्यानो की आम्ही देवाच्या वचनाला अन्नाप्रमाणे बनविण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्याशा लोकांना जे आत्मिक रूपाने शिशु अवस्थेत आहेत व जे देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात आळस करतात त्यांना जणू चमच्याने खाऊ घालतो. मला बरेचदा लोक दोष देतात की मी देवाच्या वचनाला फार सरळ आणि साधे करून सांगते. मी विश्वास करते श्रोत्यानो की आम्ही देवाच्या वचनाला खऱ्या रूपाने आदर द्यायला हवा. मी पवित्र शास्त्र बायबलची उपासना करणारी नाही. मी कुठल्याही प्रकारे पुस्तकाची आवड बाळगणारी नाही. परंतु मी हा विश्वास धरते की आम्ही पवित्र शास्त्रातील वचनांचा आदर करावा आणि ह्या वचनांचे अध्ययन आम्ही करावे. ह्या वचनांना समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करावा आणि ह्यामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा आमचे मार्गदर्शन करतो. तोच आमचा शिक्षक आहे. म्हणून प्रार्थना करून आम्ही वचनाचे अध्ययन करावे, वचन वाचावे आणि तेव्हाच आम्हाला कळेल की परमेश्वर आपल्या पवित्र वचनात काय सांगतो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.